श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, चांगदेव पासष्टीची 53वी ओवी आणि त्याच्यावरचं विश्लेषण सुरू आहे। ओवी अशी आहे, आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसधी, ते भोगिली अनुवादी घोळ घोळ। हे चांगदेवा, मी आणि तू ही जी उपाधी आहे, ती उपाधी ग्रासून किंवा ती उपाधी संपवून जी फक्त भेट आणि भेट आहे, ती मी अनुभव केलेली आहे। अशी जी सिद्ध भेट आहे, चांगदेवा तू पण ही सिद्ध भेट याच पद्धतीने अनुभव कर, असा अभिप्राय सांगणारी ही 53वी ओवी आणि त्यावरचं विश्लेषण आज पुढे घेऊन जाऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। आत्म्याची भाषा ही मौनाची भाषा आहे, आणि आत्मा कसा आहे हे कोणी आजपर्यंत डिफाईन करू शकलं नाही, त्याची व्याख्या करू शकलं नाही किंवा त्याला परिभाषित करू शकलं नाही। पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये की आत्मा म्हणजे मौनाचं एक्सप्रेशन आहे, कारण आत्म्याचं जे राशी नाव आहे ते मौन आहे। मौन गा तुझे राशी नाव, म्हणून तुझी स्तुती करावी तेही शब्दांनी, तुझी स्तुती करावी तेही संस्कृत पांडित्यांनी, तुझी स्तुती करावी तीही भजनानी, हे शक्यच नाही। तुला तर मौनानीच अनुभवता येते आणि मौनानीच एक्सप्रेस करता येते। तर मौन राहून तुझी स्तुती करणे हेच चांगलं। म्हणून तैसा रूप होऊनी माझे माते क्रिया विनतो भजे, अलंकारू का सहजे सोनी आते। जसा दागिना हे सोने असून सोन्याला भजतो, तसाच क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो। चंदनाचा सुगंध जसा चंदनाला स्वभावतःच भजतो, किंवा चांदणे स्वभावतःच चंद्राला भजतात, का अकृत्रिम शशी चंद्रिकांते, असं ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात। ज्ञानोबा चांगदेवांना भेटीबद्दल सांगत आहेत, आपली भेट ही मी आणि तू या उपाधी विरहित अशी भेट आहे। तुझ्या ठिकाणी तू राहा, माझ्या ठिकाणी मी राहतो, आणि तेथूनच आपली अखंड भेट होत राहील। मी आनंदित, तू इतक्या लांब अंतरावर, तर पुणतांबा कोपरगावात, आळंदी पुण्याजवळ, इतकं लांब असून अंतर असून तू तुझ्या ठिकाणी राहा, मी माझ्या ठिकाणी राहतो, पण आपली भेट होत आहे, तिथूनच आपली अखंड भेट होत राहील। या भेटीला देह आणि उपाधी यांची गरज नाही। जेव्हा हे पत्र अशा मजकुराचं गेलं आणि असा सिद्ध मजकूर जेव्हा चांगदेवांनी पाहिला असेल, तेव्हा चांगदेवांना राहवलं नाही। त्यांना वाटलं की तुझ्या ठिकाणी तू राहा, माझ्या ठिकाणी मी राहतो, तरी आपली भेट अखंडच आहे। एवढी थोर गोष्ट, एवढी मोठी गोष्ट बोलणारा महान योगी, त्याला न पाहता मी राहू कसा, म्हणून ते पळत आळंदी लागत। देह गेला तरी भेट आहे, देह राहिला तरी भेट आहे, कारण या भेटीला देह उपाधीची गरजच नाही। या आत्म्याने आजपर्यंत अनेक देह घेतले आणि सोडले, माहीत नाही किती हजारो देह धारण केले आणि सोडले, पण तो आत्मा आहे तसाच आहे. त्यामुळे नाम, रूपे, आकार ही देहाची स्वरूपे जरी बदलली तरी तो आत्मा बदलला नाही. तो आहे तसाच सच्चित आनंद स्वरूप आहे आणि ते पाहण्यासाठी, त्याच्या भेसी भेटीसाठी मी आणि तू या उपाधी टाकून त्याला, त्या आत्म्याला भेटतो. युगायुगातून या भेटी सतत चालत आलेल्या आहेत. आता चांगदेवा, आपणही असेच भेटत आहोत आणि असेच भेटत राहू. आत्मा आणि सद्गुरू यांची भेट अशीच उपाधिरहित वास्तविक होत असते आणि यासाठी शिष्याला सद्गुरूंचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान झाले तरच सद्गुरू ओळखता येतात. म्हणजे शिष्य जर आत्मज्ञानी झाला तरच सद्गुरूला ओळखू शकतो. पण असं कसं घडणार? जर आत्मज्ञानी झाला तर मग त्याला सद्गुरूची गरजच काय राहिली? म्हणून आत्मज्ञानी होण्यासाठीच मुळात सद्गुरूंची गरज आहे आणि आपला सद्गुरू कोण आहे हे ओळखणे अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. माझा सद्गुरू कोण हे मला कसं कळेल? माझे आईवडील ज्या सद्गुरूला मानतात, ज्यांना त्यांना जे सद्गुरू म्हणतात, तेच माझे सद्गुरू का? माझे मित्रमंडळी किंवा माझी बायको किंवा माझ्या अवतीभोवतीचे लोक ज्यांना सद्गुरू म्हणतात तोच माझा सद्गुरू का? हा फार अवघड विषय आहे. सद्गुरूंना ओळखणे, ओळखण्याचा प्रयत्न केला, चौकशी करणारा जर शिष्य असेल तर मग त्याला म्हणतात की याला नुसत्या चौकशाच दिसतात. पण गुरु ओळखावा तरी कसा? फार अवघड आहे बरं हे. सद्गुरू माझा कोण असेल, कोणत्या सद्गुरूपासून मला आत्मज्ञान मिळू शकेल, हा एक गहन प्रश्न आहे. बरेचदा याच्यावर आपण चर्चाही केलेली आहे, पण हा एक वेगळाच विषय आहे म्हणून आता इथे त्याचा फार विस्तार करायची गरज नाही, त्याचं कारणही नाही. सद्गुरू ओळखता येईल जर आत्मज्ञान असेल तर, पण आत्मज्ञान नसेल तर मग ते आत्मज्ञान कुठून मिळवायचं? देहाची उपाधी घेऊन सद्गुरू शिष्याला आत्मज्ञान करू शकतात. सद्गुरूमध्ये ते सामर्थ्य असते की देहाच्या उपाधीमधून ते शिष्याला आत्मज्ञान देऊ शकतात. शिष्याला आत्मस्वरूपामध्ये ठेवून तेही आत्मस्वरूपात राहत असतात सद्गुरू. म्हणजे शिष्याला उपाधी असताना, म्हणजे शिष्य देहात असताना त्याला आत्मसाक्षात्कार घडवून आणून देण्याची योग्यता सद्गुरूमध्ये आहे. किंवा शिष्याची देह ही उपाधी कायम असताना जो त्या शिष्याला आत्मसाक्षात्कार घडवून आणून देईल तो खरा सद्गुरू. हे जे दुसरं वाक्य आहे हे फार महत्त्वाचं आहे. देह उपाधीमध्ये असताना शिष्याला आत्मसाक्षात्कार जो घडवून आणून देऊ शकतो तोच खऱ्या अर्थाने सद्गुरू आहे. बाकी सद्गुरूच्या नावाने केलेले ढोंग आहेत सगळे. आत्मसाक्षात्कारी पुरुषच आत्मसाक्षात्कार घडवून आणू शकतो. आत्मसाक्षात्कार ही जिवंत क्रिया आहे, जिवंत. ही मिळेली क्रिया नाही, ही जिवंत क्रिया आहे. आणि एक जिवंत सद्गुरूच शिष्याला आत्मसाक्षात्कार घडवून आणून देऊ शकतो. शिवकृपानंद स्वामी, हिमालयन समर्पण ध्यानाचे प्रवर्तक, महान सद्गुरू, आजच्या या क्षणी या काळात परमात्म्याचं चैतन्य ज्यांच्या देहातून वाहत आहे असे ते आत्मसाक्षात्कारी चैतन्यरूपी सद्गुरू, ते म्हणतात की आत्मसाक्षात्कार घडवून आणणे ही जिवंत क्रिया आहे. एक जिवंत सद्गुरूच हे करून देऊ शकतो. समाधिस्थ सद्गुरू हे घडवून आणू शकत नाही. पण एक गोष्ट घडते की जर एखादा साधक किंवा एखादा शिष्य एखाद्या समाधीस्थ सद्गुरूजवळ गेला आणि निस्वार्थ भावानी त्या समाधीवर काहीही न मागता, भौतिक जगातलं लौकिक जगातलं संसारातलं काहीही न मागता, मनापासून अंतकरणापासून आत्म्यापासून जर त्या समाधीला मागत असेल की मला आत्मसाक्षात्कार प्रदान करा, तर मग तो सद्गुरू जो समाधीस्थ आहे तो अशी सिच्युएशन क्रिएट करतो की त्या शिष्याच्या आयुष्यामध्ये एक आत्मसाक्षात्कारी सद्गुरू येतो, जिवंत सद्गुरू, आणि तो ती आत्मसाक्षात्काराची क्रिया घडवून आणू शकतो. या सर्व गोष्टी दिसत नसतात, माहीत पडत नाही. हे नेमकं कसं होतं, काय होतं, क्रिया कशी होते हे कळू शकत नाही, दिसू शकत नाही, पण ज्याचं त्यालाच अनुभवता येतं, ज्याचं त्यालाच अनुभवता येतं. तर शिष्याला आत्मस्वरूपामध्ये ठेवून तो सद्गुरू सुद्धा आत्मस्वरूप भोगत असतो आणि परोपकारासाठीच त्यांना देह उपाधीची आवश्यकता असते आणि परोपकारासाठीच ते जगत असतात, कारण त्यांचं जगण्याचं काही कारणच राहिलेलं नसते, कारण त्यांनी ती मोक्षाची स्थिती केव्हाच प्राप्त केलेली असते, नैष्कर्म्य अवस्था त्यांना केव्हाच आलेली असते आणि ते मुक्त असतात. पण परोपकारासाठी देह पडेपर्यंत ते जगत असतात आणि सर्वत्र सर्वांवर उपकारच करतात आणि जो येईल त्याला आत्मसाक्षात्कार प्रदान करतात, त्यात भेदभाव करत नाही. पण त्या सद्गुरूपर्यंत पोचण्याची योग्यता ज्याला असेल तोच तिथे जाऊ शकेल. तुकाराम महाराज आपल्या प्रसिद्ध अभंगातून, तो अणुरेणूचा प्रसिद्ध अभंग आहे, अणुरेणू या थोकळा तुका आकाशा येवढा, गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता मी उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उरलो फक्त उपकारा पुरता, बाकी काहीही शिल्लक उरलेलं नाही, फक्त उपकार करण्यासाठीच माझा देह उरला. अणुरेणू या थोकळा तुका आकाशा येवळा, अणुरेणू पासून तर आकाशापर्यंत फक्त तुकाच तुका आहे. गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, हे कलेवर हे शरीर गिळून सांडिले, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, जेव्हा ही त्रिपुटी सांडली, ध्येय द्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, दृष्टा दृश्य दर्शन, कर्ता कर्म कारण, ही या सर्व त्रिपुटी जेव्हा गळल्यात तेव्हा दीप उजळला घटी, तेव्हा आतला प्रकाश आत्मप्रकाश उजळला, अहंकार गेला आणि आपला दिवाच चकचकीत झाला आणि त्या आत्म्याची भेट होता क्षणीच आत्मसाक्षात्कार घडला आणि तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. एकदा आत्मसाक्षात्कार घडला आणि मग तुका हा फक्त उपकारापुरताच उरला. महाराज ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना असाच बोध करून देत आहेत, शिष्य हा पूर्ण आत्मज्ञानी झाला की तो गुरु समानच होऊन जातो. आपुलीय संसाठी करुणी ठेला, अशी गुरुच्या बरोबरीची योग्यता शिष्याला येते, पण तरी तो गुरुचं गुरुत्व गुरुतत्व कायमस्वरूपी आपल्या हृदयात ठसून असतो. आणि तद्विद्वी प्रणिपाते न परी प्रश्ने न सेवया याची पूर्ण पूर्ण जाणीव त्या शिष्याच्या अंतकरणात असते. म्हणनी शिष्याणी गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थू श्री गुरुची परी होतू दोहो ठाई। अमृतानुभवामध्ये ही फार सुंदर ओवी आलेली आहे। म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोही शब्दांचा अर्थू श्री गुरुची परी होतू दोहो ठाई। दोन्ही ठिकाणी तो गुरुच असतो। गुरु आणि शिष्य या दोन शब्दांमध्ये काही फरकच उरत नाही। या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ होऊन जातो, कारण शिष्याची योग्यता एवढी मोठी होते की तो गुरुच्या योग्यतेला पोहोचेल असतो, पण तरी तो शिष्यत्व सोडत नाही, गुरुला गुरुच्याच ठिकाणी ठेवून पाहतो। दृष्टांच्या आधारे सुद्धा मौलिक ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये हीच गोष्ट समजावून सांगतात। कापुराचे थळीव नुरेची आगीची बरव नुरेची रूप नाव तैसे यया। कापुराचे थळीव, थळीव म्हणजे सुंदर अलंकार किंवा ढिगारा किंवा एखादा सुंदर हार तयार केला असेल कापुराचा। कापुराचे सुंदर अलंकार जसं आपण त्याला आगीच्या जवळ नेतो रे नेतो, नुरेची आगीची बरव त्याची नाम रूप काही उरतच नाही, नावासहित तो कापूर नष्ट होतो। इतर गोष्टी जाळल्या तर राख उरते, पण इथे तर काहीच उरत नाही। त्याप्रमाणे श्री सद्गुरूंच्या अनुग्रहाने शिष्याची नाम रूप ही उपाधी पूर्णपणे नष्ट होते। तुका म्हणे काणी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा। तुका म्हणे कानी ऐकली मात, कानाने फक्त एवढी गोष्ट ऐकली ब्रह्मस्वरूपाची आत्मस्वरूपाची आत्म्याच्या नावाची परमात्म्याच्या नावाची, तोची झाला घात जीवपणा। जीवपणाचा तिथेच नाश झाला, जीव हा त्या क्षणीच शिव होऊन ठेला, जीव हा वेगळा उरलाच नाही। हाच उपदेश चांगदेव महाराजांना मौलिक ज्ञानेश्वर महाराज मागे आधीच्या ओळीमध्ये सिद्ध भेटीची जेव्हा गोष्ट केली होती पहिल्यांदा, ती चांगदेव 65 42 ओळी। सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विस्कुसे ऐशियाविहे। भीती वाटते, जर या शरीराने शरीराची भेट घेतली तर कदाचित आपण एकमेकांना भेटू शकणार नाही, पण आपली भेट ही सिद्ध भेट आहे। सख्या तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्लास आहे, हे चांगदेवा तुला भेटण्यासाठी माझा जीव इतका उल्लासित आहे आणि म्हणून मी प्रयत्न करतो की लवकरात लवकर हा माझा आत्म्यातला अनुभव तुला पण मिळावा। हे मित्रा चांगदेवा, तुला भेटण्यासाठी माझा जीव उल्हासित किंवा आनंदित झाला आहे, पण आत्मरूपाने भेटण्यात जी सिद्धी आहे ते देहाच्या रूपाने भेटण्यामध्ये ती सिद्धी नाही बरं का। म्हणून देहाच्या रूपाने जर आपण एकमेकांना भेटलो तर आपल्या भेटीमध्ये बिघाड होऊ शकतो, आणि आता मला बिघाड होणे अजिबात आवडणार नाही, कारण दोघांची स्थिती इतकी उच्च स्थिती आहे। चांगदेव महाराज इतक्या शुद्ध स्वरूपाचे आहेत, काही अहंकार जरी शिल्लक असला तरी चांगदेवांची एकंदरीत आध्यात्मिक पातळी एवढी उंच आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराज फार मोठ्या एस्टीममध्ये त्यांना ठेवतात, एस्टीम। तर त्यांची पातळी राखून माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांना बोलतात। आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटो नुसधी ते भोगली अनुवादी घोळ घोळू। तू आणि मी या उपाधीने होणारी भेट ही संपवून जी फक्त भेटच राहिली पाहिजे, आणि हा जो आत्मभेटीचा अनुभव, आत्म्याने आत्म्याला भेटण्याचा अनुभव, हा अनुभव मी अत्यंत जवळून भोगला आहे, हा आनंद मी भोगला आहे। हे चांगदेवा तूही तोच आनंद भोग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।